आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. व्यक्तीचा स्वाभिमान आणि संरक्षणासाठी शिक्षण अत्यावश्यक असून संवेदनशील शिक्षक या भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजवतात असं राष्ट्रपतींचं प्रतिपादन. राज्यातल्या 5 शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांचा आज शपथविधी. आणि उद्याच्या गणेश विसर्जनासाठी प्रशासनाची तयारी. ईद ए मिलाद निमित्त राज्यात विविध कार्यक्रम. अन्न वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजांप्रमाणे शिक्षण हे व्यक्तीचा स्वाभिमान आणि संरक्षणासाठी अत्यावश्यक असून संवेदनशील शिक्षक या भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजवतात असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज केलं. शिक्षक दिनाच्या निमित्ताने नवी दिल्लीतल्या विज्ञान भवनात राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात त्या बोलत होत्या. माजी राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनी देशात शिक्षक दिन साजरा केला जातो. या पुरस्कार विजेत्या शिक्षकांमध्ये महिलांची तसंच ग्रामीण भागातल्या शिक्षकांची संख्या लक्षणीय आहे याचा राष्ट्रपतींनी आवर्जून उल्लेख केला. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातल्या तरतुदींचा उल्लेख करून मुलींच्या शिक्षणातली गुंतवणूक ही कुटुंब समाज आणि देशाच्या उभारणीत अनन्यसाधारण भूमिका बजावते असं प्रतिपादन त्यांनी केलं. आधुनिक भारताच्या उभारणीत सावित्रीबाई फुले यांच्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख करताना त्या म्हणाल्या,
19वीं सदी में उन्होंने बालिका विद्यालय की स्थापना की, वो एक क्रांतिकारी कदम था. आधुनिक भारत में स्त्री शिक्षा की आधारशिला रखने वाली सावित्रीबाई फुले जी की स्मृति में मैं उनको सादर नमन कर.
गेल्या काही वर्षात उच्च शिक्षण तसंच स्टेम अर्थात विज्ञान तंत्रज्ञान अभियांत्रिकी आणि गणित या क्षेत्रांमध्ये मुलींचा सहभाग वाढत असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी राष्ट्रपतींनी देशातल्या 66 शिक्षकांना उत्कृष्ट कार्याबद्दल पुरस्कार प्रदान केले. त्या राज्यातल्या 5 शिक्षकांचा समावेश आहे. नांदेड जिल्ह्यातल्या अर्धापूर जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक आणि विज्ञान विषयाचे शिक्षक डॉ शेख मोहम्मद वकीउद्दीन शेख हमीदुद्दीन यांनी विविध उपक्रमांच्या माध्यमातून शाळेला शिक्षणासोबतच सामाजिक सुधारणांचं केंद्र बनवण्याचं काम केलं. त्यांनी मुलींसाठी तात्पुरत्या स्वरूपात शाळेची शाखा सुरू केली. 5 लाख सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून दिले. तसंच सामाजिक सहकार्यानं निधी उभारून शिक्षणासाठीची डिजिटल सामग्री उपलब्ध करून दिली. लातूरच्या दयानंद कला महाविद्यालयाचे संगीत विषयाचे प्राध्यापक डॉ सांदीपान जगदाळे यांनी संगीत विषयाच्या अध्यापनाला शास्त्रीय ज्ञानासोबतच नाविन्यपूर्ण प्रयोगांचीही जोड दिली. त्यांनी ब्रेल लिपीत संगीत अभ्यासक्रमांची पुस्तकं तयार केली. तसंच QR कोडवर आधारित अभ्यास साहित्य विकसित करून शिक्षणाला अधिक सुलभ आणि परिणामकारक बनवलं. त्यांनी गोंड आदिवासी वस्त्यांमध्ये जाऊन शिक्षणाचा प्रसार केला. तसंच HIV बाधित विद्यार्थ्यांचं शैक्षणिक पालकत्व घेतलं. यासोबतच ते दिव्यांग विद्यार्थ्यांनाही मदत करत आले आहेत. बारामतीचे पुरुषोत्तम पवार, मुंबईच्या डॉ नीलाक्षी सुभाष जैन आणि सोनिया विकास कपूर यांनाही राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री जयंत चौधरी आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. पुरस्कार विजेत्या शिक्षकांशी नंतर राष्ट्रपतींनी अमृत उद्यानात संवाद साधला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शिक्षक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. व्यक्तिमत्वांची जडणघडण करण्यासाठीचा शिक्षकांचा समर्पण भाव म्हणजे अधिक मजबूत आणि उज्ज्वल भविष्याचा पाया असल्याचं त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांनी थोर विचारवंत आणि शिक्षक दिवंगत डॉ एस राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनकार्य आणि विचारांचंही स्मरण केलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांचा आज शपथविधी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने गेल्या महिन्यात केलेली त्यांची मुख्य न्यायाधीश पदावर नियुक्ती करण्याची शिफारस राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजूर केली होती. न्यायमूर्ती चंद्रशेखर यापूर्वी झारखंड उच्च न्यायालय तसंच राजस्थान उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून कार्यरत होते. वस्तू आणि सेवा कराच्या रचनेत फेरबदल करण्याचा निर्णय नुकताच GST परिषदेनं घेतला. त्यात आता फक्त 2 स्तरांवर कर आकारणी होणार आहे. अन्न पदार्थांवरच्या कराच्या दराची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
GST करांच्या पुनर्रचनेमुळे कर आकारणीत सुटसुटीतपणा आला आहे. तसंच अनेक गरजेच्या वस्तूंवरचा कर कमी झाल्यानं त्या स्वस्त होतील. टेट्रापॅकमध्ये मिळणारं अतिउष्ण तापमानावर उकळलेलं दूध, तूप, पाश्चराइज्ड बटर, चीज, ब्रेड स्प्रेड्स, कंडेन्स्ड मिल्क यांच्यावर पूर्वी 12% दरानं कर आकारला जात होता, तो आता 5% झाला आहे. पॅकबंद पनीरवर पूर्वी 12% GST होता, तो आता पूर्णपणे काढून टाकण्यात आला आहे. याखेरीज सुकामेवा, खजूर, संत्री, मांदारीनसारख्या रसयुक्त फळांचे वाळवलेले तुकडे यावरही आता 12%ऐवजी 5% कर आकारला जाईल. एकूणच पोषण आहाराच्या दृष्टीनं आवश्यक अन्नपदार्थ आता स्वस्त होतील. ऐकूया यावर एका गृहिणीची प्रातिनिधिक प्रतिक्रिया.
आता लवकरच दसरा येणार आणि पाठोपाठ दिवाळी सुद्धा, त्यामुळे सणात लागणाऱ्या सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी स्वस्त झालेत हे ऐकून खूपच बरं वाटलं. हळदी कुंकवाचे दिवस आणि गृहिणींना चांगल्या पौष्टिक गोष्टी प्रसाद म्हणून देता येतील याचाही खूप आनंद झाला. या सगळ्यामुळे समाधान आहे.
अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागानं सार्वजनिक वितरण विषयक देशव्यापी मूल्यांकन अहवाल केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांना सादर केला आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेत खरेदी, साठवण आणि तक्रार निवारणाचा समावेश आवश्यक असलेल्या 112 आकांक्षित जिल्ह्यांमध्ये हे मूल्यांकन करण्यात आलं. या जिल्ह्यांमधल्या 277 रास्त भावात विक्री करणारी दुकानं, खरेदी केंद्र यांना भेटी देण्यात आल्या. तसंच लाभार्थी आणि तक्रारदारांशी संवाद साधण्यात आला. सेवा वितरणाची व्यवस्था मजबूत करण्यावर तसंच जागरुकता मोहिमा सुरू करण्यावर आता लक्ष केंद्रीत करण्यात येईल अशी माहिती विभागानं दिली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गणेशोत्सवाच्या मंगल पर्वाची उद्या अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जनानं सांगता होणार आहे. गणेश विसर्जन सोहळ्यासाठी मुंबई पुण्यासह ठिकठिकाणच्या स्थानिक प्रशासनानं सुरक्षा, स्वच्छता, आरोग्य आणि पर्यावरणपूरक व्यवस्थेची काटेकोर आखणी केली आहे. ठिकठिकाणी विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली असून अनेक ठिकाणी मूर्तीदानाचा उपक्रम राबवण्यात येणार आहे. वाहतुकीचं नियमन करण्यात येत असून सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. विसर्जन मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर ईद ए मिलाद निमित्तची शोभायात्रा येत्या सोमवारी काढण्याचा निर्णय मुस्लिम समाजाने घेतला आहे. दक्षिण मुंबईतल्या बाणगंगा तलावात पर्यावरणपूरक गणेशमूर्तींचं विसर्जनाची परवानगी द्यायला उच्च न्यायालयानं काल नकार दिला. बाणगंगा तलावात पर्यावरणपूरक गणेशमूर्तींचं विसर्जन करू दिलं जात नसल्याबद्दल एका स्थानिक रहिवाशाने याचिका दाखल केली होती. बाणगंगा संरक्षित स्थळ असल्यानं तिथे गणेशमूर्ती विसर्जनाला परवानगी नसल्याचे आदेश पुरातत्व विभागाने महापालिकेला दिल्याचं महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी युक्तिवाद केला होता. हा युक्तिवाद मान्य करून मुंबई उच्च न्यायालयाने बाणगंगा तलावात मूर्ती विसर्जनासाठी परवानगी द्यायला नकार दिला. राज्यात उद्या गणेश विसर्जन होणार असून विविध ठिकाणी जय्यत तयारी करण्यात आली आहे. पुण्यात उद्या सकाळी 9:30 वाजल्यापासून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर पुणे शहरातले 17 रस्ते सकाळी 7 वाजल्यापासून ते मिरवणूक संपेपर्यंत बंद राहणार आहेत. आज मध्यरात्रीपासून ते 8 सप्टेंबरपर्यंत पुणे शहरात सर्व प्रकारच्या जड वाहनांना प्रवेशबंदी देखील करण्यात आली आहे. वाहतूक पोलीस विभागाने पर्यायी मार्ग तसंच पार्किंगसाठीची व्यवस्था निश्चित केली असून नागरिकांनी सहकार्य करण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे. नद्यांमध्ये प्रदूषण टाळण्यासाठी शहरातल्या प्रमुख घाटांवर कृत्रिम हौद, लोखंडी टाक्या ठेवण्यात आल्या आहेत. सुरक्षिततेसाठी यंदा प्रथमच काही घाटांवर ड्रोनद्वारे देखरेख ठेवली जाणार आहे. नागपूर शहरातही विसर्जनाची तयारी करण्यात आली आहे. गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी नागपूर महानगरपालिकेने शहरात कृत्रिम तलावांची व्यवस्था केली आहे. ईद मिलाद उन नबी अर्थात प्रेषित महम्मद यांचा जन्मदिवस आज साजरा होत आहे. हिजरी कालगणनेनुसार प्रेषित महम्मदाची ही 1500वी जयंती असल्यामुळे यावर्षी या सणाला आणखी महत्व आहे. ठिकठिकाणी मिलाद मैफिली आणि सिरत परिषदांचं आयोजन यानिमित्ताने करण्यात आलं आहे. तसंच मिरवणुका काढण्यात येत आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. व्यक्तीचा स्वाभिमान आणि संरक्षणासाठी शिक्षण आवश्यक असून संवेदनशील शिक्षक या भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजवतात असं राष्ट्रपतींचं प्रतिपादन. राज्यातल्या 5 शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांचा आज शपथविधी. आणि उद्याच्या गणेश विसर्जनासाठी प्रशासनाची तयारी, ईद ए मिलाद निमित्त राज्यात विविध कार्यक्रम. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.